सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी वंदना गुप्ते. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
एक अशी व्यक्ती ज्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ लाईक हर, आणि दॅट इज नन अदर दॅन वंदना गुप्ते.
माय गॉड, केवढ्या कॉम्प्लिमेंट्स मिळाले एका वाक्यात श्रुतीच्या. थँक्यू.
लेट मी से सॉरी टू यू फर्स्ट, कारण की अक्रोडाचं एक अख्खं पॅकेट मी आणलं होतं तुमच्यासाठी, बिकॉज आय न्यू दॅट यू लाईक अक्रोड, आणि म्हणून मी ते आणलं आणि मी घाईघाईत विसरले.
नेक्स्ट टाइम मला लवकर द्यायला पाहिजे, ते खराब नको करूस आणि संपवू नकोस.
अजिबात नाही, अजिबात नाही. अच्छा, सो लेट्स गो बॅक टू द डेट ऑफ 16th July. 16th July ला वंदना गुप्ते ह्यांचा जन्म झाला होता, पण मला सांगा की तो दिवस, त्या दिवशी घरातलं वातावरण काय होतं, आणि आय एम शुअर की आई बाबा डिस्कस करतात, सांगतात की काय झालं होतं.
नाही, मला आठवतंय आत्ताची 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एनिवे, 16 जुलै हा त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि माझा जन्म झाला मुंबईला डॉक्टर पुरंदरेंच्या हॉस्पिटलमध्ये समुद्राच्या वर. मला अजूनही भयंकर समुद्राची अशी ओढ लागते. मी अजून उडी कशी नाही मारली ते मला माहीत नाही, पण तरी मला भयंकर समुद्राची ओढ आहे. आणि माझा जन्म झाला, माझ्या आधी दोन बहिणी, म्हणजे आईला दोन मुली होत्या, तिसऱ्या वेळी आशा होती की मुलगा होईल म्हणून, पण मी झाले. तेव्हा डॉक्टर पुरंदरेंनी आईला सांगितलं की तिसरी मुलगीच झाली ग, आणि हे शब्द माझ्या कानात अजून आहेत. मला एक आठवण आई 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 पप्पा सांगतात ते की मी रडलेच नाही. हा, म्हणजे मूल जन्मल्याबरोबर पहिला कॅ करून रडतात, तशी मी रडले नाही. मग मला असं उलटं धरलं, त्यांनी असे पाय धरले माझे आणि कुल्यावर थापड्या मारल्या आणि मग मी रडले. त्यामुळे मी जन्मताच बेरड.
तेव्हापासून जो हसरा चेहरा आहे तो अजूनही असाच दिसतो. माणिक वर्मा, तुमची आई ऑलरेडी इतक्या नोन सिंगर आहेत, तर कोणती एक अंगाई तुमच्यासाठी गायला जायची?
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, हे मुलासाठी आहे ना, नंदलाला म्हणजे मुलासाठी आहे. मग ती आपली भूक तशी भागवायची की निदान मुलाचं अंगाई गीत गाऊन मला झोपवायची.
पण तुमचा रडायचा सूर सुद्धा जनरली मला असं वाटतं, कारण खानदानच असं असल्यामुळे कदाचित गोडच लागत असावा, तर त्याबद्दल सांगा की तुम्ही कोणत्या गोष्टीवरून रडायचा?
नाही, मी रडायचीच नाही ना. आणि मुळात आमचं सगळं लहानपण एकत्र कुटुंबात गेलं, त्यामुळे हट्ट करायला काही स्कोपच नव्हता, कारण घरात 9-10 मुलं आम्ही एकत्र होतो, सगळ्यांना समसमान वाटलं जायचं. पण मला फक्त साबुदाण्याची खिचडी नेहमी कमी पडायची, कारण सगळ्यांचा जेव्हा घरात उपास असायचा तेव्हा सगळे एवढी थाळीभर खायचे मोठी माणसं, आणि आम्हाला आमचं जेवण नेहमीचं, आणि शिवाय मग एवढी एवढी आम्हाला वाटीभर अशी छोटी वाटी अगदी आम्हाला साबुदाणा खिचडी द्यायची, आणि मला भयंकर साबुदाणा खिचडी आवडायची. तेवढ्यासाठी मी लग्न पण केलं माहिती ना, की असं वाटायचं की मोठं झालं लग्न केलं की आपल्याला पाहिजे तेवढी साबुदाण्याची खिचडी खाते. त्यामुळे मला माझी अम्बिशन हीच होती की लग्न करायचं आणि साबुदाण्याची खिचडी खायची भरपूर.
कधी चोरून कोणती गोष्ट करावीशी वाटली का?
अभ्यास करते असं दाखवायचं आणि ते त्या डेस्कवरती मान खाली ठेवून झोपायचं, आणि मग आजी आली बघायला की परत ते पुस्तक तसंच असायचं ना, असं करून मला अभ्यास चोरून म्हणजे तो मी टाळला. दुसऱ्या शाळेत असताना सुद्धा मी खोड्या करायची आणि खूप चोऱ्या करायची, असं काहीतरी आपल्याकडे नाही आहे, मग हे तिच्याकडे आहे, मग तिचं आपण घ्यावं. तर ते एक पेन्सिली वगैरे रबर वगैरे अशी चोरण्याची छोटी छोटी गोष्टी ते करायची. नंतर आमचं घर जवळ असल्यामुळे शाळेत जाताना भिजायची नाही, भिजून आलेल्या मुलींना परत पाठवायचे घरी की तुम्ही दिवसभर असे भिजून बसू नका. मग मी नळावर जाऊन चोरून पाणी उडवायचं, स्वतःचा युनिफॉर्म ओला करायचा. आणि नंतर आमच्या प्रिन्सिपॉलच्या लक्षात यायला लागलं की हे तर शेजारी राहतात, बरं माणिकबाईंची मुलगी असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे ना माणिकबाई कुठे राहतात, त्यामुळे हे तर एवढ्या जवळ राहतं, मी एवढी भिजते कशी. मग पिऊनला लक्ष ठेवायला सांगितलं आणि मग ती चोरी माझी पकडली होती.
असं असतं की एखादी खेळणी आपल्याला शेअर करायला आवडत नाही आणि त्यात भाऊ बहीण असले की मग जरा जास्तच होतं, तर तुमच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट होती की जी तुम्हाला शेअर करायला आवडायची नाही पण करावी लागली?
माझी एक खास बाहुली होती आणि जी माझ्या आईने हाताने करून दिलेली होती. म्हणजे तिचे केस तेव्हा ती लोकर आणून ते लोकरीचे केस केले होते, आणि एका पावडरच्या मोकळ्या डबीवरती कापूस घालून त्याला शिवून त्याला तिने रंगवली होती, आणि अशी तिने होममेड तिची स्वतःच्या हाताने केलेली बाहुली होती जी माझी अतिशय प्रिय होती. आजीला घेऊन मी झोपायची. आणि आम्ही पुण्याला असताना बऱ्याच वेळा आई वडील मुंबईला असायचे ना, म्हणून आम्ही पुण्याला आजोळी होतो, तेव्हा ती कोणाबरोबर शेअर नाही करायची.
ती अजून पण सांभाळून ठेवली आहे कुठे की आता?
नाही आता, आता नाही ती राहिली, कारण ती शिवण विवण गेली आणि मग ती गेली आणि नंतर त्याचं महत्व थोडस कमी झालं.
93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज मी कलाकार श्रुती. Got it!